दे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हलमोह शांतये कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवेण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय। नामस्मरणाचं पथ्य काय असावं असा विषय आपण आता सुरू करतो आहोत। त्याच्यातला हा या विषयाकरता म्हणून घेतलेला हा अभंग आहे। त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सारा सार विचार करत नामस्मरण करायला हवं। सारा सार विचार हे नामस्मरणाचं पथ्य म्हणून सांगितलेलं आहे। नामस्मरणाचं जे पथ्य आहे त्याच्यामध्ये वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू हे नामस्मरणाचं पथ्य वाचाळता टाकून देणं हे नामस्मरणाचं पथ्य अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी भावे विण देव न कळे निसंदेह भाव भावासहित नाम घ्यावं हे नामस्मरणाचं पथ्य न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी हे नामस्मरणाचं पथ्य मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य जो मनाचं ऐकत ऐकत चालतो तो या हरीच्या ठिकाणी स्थिर होणं ही गोष्ट करू शकत नाही। त्यामुळं मनाचं न ऐकणं हे नामस्मरणाचं पथ्य जात वित्त गोत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावना युक्त जातीची भावना बाजूला सारणं वित्ताची भावना बाजूला सारणं गोत कुळ शीळ या सर्वांची गोष्ट बाजूला सारून नाम घेणं भावनेने नाम घेणं हे नामस्मरणाचं पथ्य अशा प्रकारे नामस्मरण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व हरिपाठामध्ये काही एक पथ्य देखील सांगितलेलं आहे। आपण अभंगापाठोपाठ अभंग घेत नाही आहोत तर विषयवारी एक प्रकारे ज्याला काय म्हणू आडवा छेद क्रॉस सेक्शन असं ज्याला म्हणू त्या पद्धतीने हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय मर्म सांगितलेलं आहे नामस्मरणाचं ते पाहतो आहोत। त्याच्यामध्ये आज हा भंग घेतलेला आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. हा जो अभंग आहे हा अभंग आपण पूर्वीही एकदा पाहिलेला होता. तो अद्वैत भावानी नामस्मरण करावं या अर्थाने त्याच्यातल्या तेवढी चरण पाहिलेली होती. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. एक अभंग त्याच्यामध्ये अव्यक्त भावानी नाम घेणं हा नामस्मरण करण्याची प्रक्रिया म्हणून सांगितलेला जसा विषय आहे तसं याच्यामध्ये नामस्मरणाचं पथ्य म्हणून जे सांगितलेलं आहे तेवढ्यापुरता हा अभंग आत्ता आपण घेणार आहोत. तेव्हा आपण अद्वैत भावाने नाम घ्यावं हा जो संदेश याच अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी दिला तो भाग पाहिलेला होता. त्रिगुण असार निर्गुण हे सार असार आणि सार या दोन गोष्टी प्रत्येक वस्तूमध्येच असतात. एक धान्य असतं एक फलकट असतं, एक साल असते एक गर असतो, एक असार असतं आणि एक सार असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये एक सार म्हणून वस्तू असते आणि एक असार म्हणून वस्तू असते. सार आणि असार मिळून एक वस्तू तयार झालेली असते. तसं हे जे जगत आहे हे जगत देखील त्याच्यामध्ये त्रिगुण आहेत की ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असार म्हटलेलं आहे. असार म्हणजे टाकून देण्याची गोष्ट. चाचूचे नि सांडसे खांडीजे पय पाणी जेवी राजहंसे. असार टाकून द्यायचं, दूध घ्यायचं आणि पाणी टाकून द्यायचं. सार आणि असार हा विचार परमार्थामध्ये खूप महत्वाचा आहे. सरसगट विचार सुरुवातीला परमार्थ सांगत नाही. सार ते शोधोनी घ्यावे असार ते जाणोनी त्यागावे असं समर्थ म्हणतात. नेहमीच सार घ्यायला लागतं आणि असार टाकायला लागतं. सार आणि असार मिळून परमात्मा बनलेला आहे हा फार पुढचा मोठा बोध. सुरुवातीला काही टाकत आणि काही स्वीकारत अशी साधना करावी लागते, ज्याला व्यतिरेक असं म्हणतात. साधकाला हा व्यतिरेक सांभाळायला लागतो. नेहमीच असार गोष्टी ओळखायला लागतात आणि ओळखून त्यांचा त्याग करायला लागतो. असार गोष्ट जर ओळखताच आली नाही तर फार मोठी गडबड जीवनामध्ये होईल. परमार्थाच्या दृष्टीने जो जीवन विचार आहे त्या जीवन विचारामध्ये असार त्रिगुणाला म्हटलेला आहे. हा सगळा संसार त्रिगुणात्मकच आहे. सत्व रज आणि तम या तीन गुणांनी हा सगळा संसार सगळं जगत भरलेला आहे. या त्रिगुणांना ज्ञानेश्वर महाराज असार असं म्हणतात. म्हणजे हे त्रिगुण ओळखता आले पाहिजेत आणि हे त्रिगुण असार आहेत हेही समजलं पाहिजे. आपलं गुणांमधलं जे वर्तन आहे ते वर्तन आपल्याला समजलं पाहिजे आणि समजून ते असार आहे म्हणून टाकून देखील देता आलं पाहिजे. प्रत्येक मनुष्य मात्रात हे त्रिगुण तर आहेतच. या त्रिगुणांच्या एका विलक्षण मिश्रणाने प्रत्येक व्यक्ती बनलेली आहे. सृष्टीत देखील त्रिगुण आहेत. जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये आहे या न्यायानी, अथवा उलटही म्हणता येतं, जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे या न्यायानी. ब्रह्मांडामध्ये जसे त्रिगुण आहेत तसे देहामध्ये देखील त्रिगुण आहेत, आणि त्रिगुणांची जीवनाला आवश्यकता देखील आहेच. उदाहरणार्थ तमोगुण जर म्हटला तर तमोगुणाची जीवनाला आवश्यकता आहे. तमोगुणामध्ये निद्रा येते की ज्या निद्रेची जीवनाला आवश्यकता आहे. संपूर्ण तमोगुण त्याचा विच्छेद करणं रजोगुणाची जीवनाला आवश्यकता आहे. रजोगुण जर नसेल तर आपण पोट भरण्याची आपली जी कला विद्या आहे ती शिकणार नाही, आपलं जीवन दुष्कर होऊन जाईल. नोकरी उद्योग धंदा काम काही ना काही करून आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं संरक्षण पालन पोषण हे रजोगुणाच्या प्रवृत्तीमुळे होत असतं, त्यामुळे तो सर्वथा त्याज्य नाहीये. तसंच सत्वगुण ही गोष्ट देखील आपल्या ठिकाणी आहे. आपल्याला सतत निद्रा अथवा सतत उद्योग असं जीवन पसंत नाही. काही एक शांत जीवन असावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. रज आणि तम याच्या संधी काळामध्ये सत्वगुण उपस्थित होतो की जो सुखावून जातो. या तिन्ही गुणांना ज्ञानेश्वर महाराजांनी असार म्हटलेलं आहे, पण ते आपल्या ठिकाणी आहेत ही वस्तुस्थिती देखील आहे. ते जर आपल्या ठिकाणी नसते तर जे नाहीच आहे त्याला असार म्हटल्यामुळे आपलं काही फारसं बिघडत नाही अशी परिस्थिती झाली असती. हवे तर घेता येतात, नको असतील तर त्यांच्या वाचून काही अडत नाही अशी जर परिस्थिती असती तरी देखील चाललं असतं. पण हे त्रिगुण आपल्या ठिकाणी वास्तव्याला आहेत एवढंच नव्हे तर या त्रिगुणांमध्ये बहुंशी प्रत्येकाचं वर्तन चाललेलं असतं. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराज असार असं म्हणतात. हे सारभूत जरी नसले तरी देखील आहेत. एक फळ आपल्याला हवं आहे तर केवळ गर आपल्याला घेता येत नाही, साराबरोबर असार हे घ्यायलाच लागतं. तसं जीवनामध्ये परमात्मा आपल्याला हवा आहे अशी जरी वस्तुस्थिती असली, परमार्थी मनुष्याच्या पुरतं जरी बोलायचं झालं तरी त्याला त्रिगुण हे स्वीकारावेच लागतात. त्रिगुणांशिवाय केवळ परमात्मा असं त्याला घेता येत नाही. एवढंच नव्हे तर ते स्वरस वाहिनी म्हणजे आपल्या आतच आपल्या धमन्यांमध्ये देह मन बुद्धीच्या नळ्यांमध्येच ते आहेत. त्यांना तसं बाजूला सारता येत नाही आणि तरीही ज्ञानेश्वर महाराज त्याला असार असं म्हणून आपल्याला सावधतर करताहेत. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, आणि निर्गुण जी गोष्ट आहे ती सारभूत आहे. जेव्हा असार आहे त्या असाराच्या अंतर्गत काही सार देखील आहेच. ते सार निर्गुणाचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगताहेत. निर्गुण म्हणजे गुण रहित, गुणच नसलेला. पण हा जो निर्गुण शब्द आहे तो निर्गुण शब्द हा सगुणाशी संबंधित राहतो आणि त्रिगुणांशी संबंधित निस्त्रैगुण्य हा शब्द राहतो किंवा गुणातीतता हा शब्द राहतो। त्यामुळे हा निर्गुण शब्द देखील वेगळा समजून घेणं आवश्यक आहे। ते त्रिगुणाला असार म्हणतात आणि निर्गुणाला सार म्हणतात, याचा अर्थ गुणरहित स्थिती म्हणजे निर्गुण नव्हे। परत जी गुणरहित अशी स्थिती आहे त्या स्थितीचाही गाभा निर्गुण असू शकतो। एका परीने गुणरहित स्थिती आणि निर्गुण स्थिती ही एकसारखी वाटण्याची शक्यता असते, पण गुणरहित ही जी स्थिती आहे, निस्त्रैगुण्याची स्थिती आहे, त्या स्थितीने आपल्याला निर्गुणाशी तदाकारता साधता येते। म्हणजे निर्गुणाची निर्गुणाशी तदाकारता साधण्यासाठी गुणरहित स्थितीची गरज आहे आणि गुणरहित स्थितीच्या बाहेर त्रिगुण आहेत। त्रिगुण गुणरहित स्थिती किंवा गुणांचे अगुण असा नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला। हे सगळे गुण गुणसाम्य दशेला आले आणि गुणरहितता प्राप्त झाली की मग त्रिगुण प्राप्त होतात, मग निर्गुण प्राप्त होतो। त्यामुळं त्रिगुण आणि निर्गुण याच्या मध्ये एक गुणरहितता म्हणून स्थिती आहे की जी स्थिती आपल्याला परमार्थ करत असताना प्राप्त करायची असते, की ज्या स्थितीमुळे आपण निर्गुणापर्यंत पोहोचू शकतो। ही थोडीशी गुंतागुंतीची वाटणारी जरी गोष्ट असली तरी त्याच्यात तेवढं अवघड असं काही नाही। सत्व रज आणि तम याच्यामध्ये जो सत्वगुण आहे तो सत्वगुण म्हणजे एका शुद्ध जागृतीच्या स्थितीचा असा भाग आहे। शुद्ध सत्वाबद्दल मी बोलतो आहे। शुद्ध सत्व याचा अर्थ शुद्ध जागृती, केवळ अस्तित्वाची असणारी जी जाणीव आहे त्याच्याबद्दलचं असणारं ज्ञान हे सत्वगुणामध्ये मोडतं। सत्वगुणामुळं ही जी शुद्ध जागृती आहे तिथपर्यंत जायला मदत होते। पण सत्वगुण म्हणजे शुद्ध जागृती नव्हे, सत्वगुण हा शुद्ध जागृतीकडे जाण्याचा मार्ग आहे। सत्वगुण हे भगवत भक्ती असं म्हटलेलं आहे। सत्वगुण हे भगवत भक्तीचं एक साधन म्हणून आहे। सत्वगुण नसेल तर भगवत भक्ती होणार नाही। आत्मभावाकडे जाण्याचा मार्ग म्हणून सत्वगुणाचं वर्णन केलेलं आहे। ज्याला ज्ञानेश्वर महाराज निर्गुण असं म्हणतात ते निर्गुण परमात्मा, तो परमात्मा जर प्राप्त करायचा असेल तर या तीन गुणांमधला जो अति आवश्यक गुण आहे तो गुण म्हणजे सत्वगुण। दुसरा गुण आहे तो म्हणजे रजोगुण। रजोगुण हा जसा सत्वगुण एका शुद्ध अस्तित्वाचं दर्शन घडवायला समर्थ असतो तसा रजोगुण हा देहाचं दर्शन, देहाची जाणीव, देहबुद्धी घडवण्यासाठी म्हणून समर्थ असतो। रजोगुणामुळे देहभाव टिकून राहतो, रजोगुणामुळे इंद्रियांच्या ठिकाणी जे विकार निर्माण होतात इंद्रियांच्या ठिकाणी त्या विकारांचं शमन करण्यासाठी म्हणून विषयांचं सेवन करण्याची बुद्धी उत्पन्न होते, तो रजोगुण आहे। रजोगुणामुळे देह सुखाची अनिवार्य इच्छा निर्माण होते। चांगलं खावं, चांगलं नेसावं, चांगलं पाहावं, इंद्रियांना सुख देणार, चांगलं याचा अर्थ। धन मान कीर्ती हा हे रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे। पुष्कळ धन मिळावं, पुष्कळ मान मिळावा, पुष्कळ कीर्ती मिळावी हे जे लक्षण आहे हे लक्षण रजोगुणाचं लक्षण आहे। तसंच आपण देह मन बुद्धीनी कर्तृत्ववान असावं, आपल्या कर्तृत्वाला सीमा नसाव्यात हे रजोगुणाचं लक्षण आहे. तसंच देहाच्या योगानी नाना प्रकारचे भोग जेवढे भोग शक्य आहेत तेवढे भोग भोगता यावेत अशी अनिवार्य इच्छा हे रजोगुणाचं लक्षण आहे. तमोगुणाच्या बाबतीत शास्त्र असं म्हणतं की तमोगुण हा एक प्रकारे स्वतंत्र नसून ज्या वेळेला सत्वगुणाची निद्रा होते आणि रजोगुणाची देखील निद्रा होते तेव्हा जो भाव निर्माण होतो तो तमोगुण. म्हणजे तमोगुणामध्ये सत्वाचीही झोप आणि रजाचीही झोप अशी स्थिती असते. तमोगुणाचं विशेष म्हणजे निद्रा, आळस आणि प्रमाद, क्रौर्य हे तमोगुणाचं विशेष लक्षण सांगितलेलं आहे. डकडका डुकल्या घेती जे समर्थ म्हणतात, कडकडा जांभया येती. तमोगुण जेव्हा निर्माण होतो तेव्हा आळस देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. काहीही न करण्याची प्रवृत्ती ही तमोगुणाची प्रवृत्ती, पण ती सत्वाचीही असू शकते. रजोगुणाच्या विरुद्ध रजोगुण करण्याची प्रवृत्ती आहे तर सत्वगुण न करण्याची प्रवृत्ती आहे. पण ज्या प्रवृत्तीत सत्वाचीही झोप आहे म्हणून भगवत भक्ती वगैरे न सुचता नुसतंच आळशीपणाने बसून राहणं हे तमोगुणाचं लक्षण, म्हणून सत्वाची झोप असं सांगितलेलं आहे. तमोगुण हा कधी कधी रजोगुणाचा आश्रय धरून मोठ्या क्रौर्याला प्रवृत्त होतो. तमोगुण आणि रजोगुणाचं कधी कधी साहचर्य देखील निर्माण होतं. तेव्हा तमोगुण हा मारामाऱ्या, भांडणं, कटकटी, शिवीगाळ, कायम अस्वस्थता आपल्या स्वतःभोवती आणि आपल्याशी संबंधित आहेत त्या सर्वांशी असा निर्माण करतो. यांची एक उत्तम स्थिती आहे ती उत्तम स्थिती देहाला तरी देखील आवश्यक देखील राहते, सत्वगुणाची, तमोगुणाची आणि रजोगुणाची. एवढंच नव्हे तर देहाच्या ठिकाणी क्रमाने या स्थिती येतच असतात. जसं झोप झाल्यानंतर जागृती जेव्हा येते त्याच्यानंतर तमोगुण विशेषत्वानी निर्माण झालेला नसताना सत्वगुणाची उपस्थिती असते. म्हणजे तमोगुण संपता संपता सत्वगुण निर्माण होतो आणि जसा जसा सूर्य वर यायला लागतो तसा रजोगुण आपलं काम करायला सुरुवात करतो. भूक लागते, काम करण्याची इच्छा होते आणि काम करून करून खूप थकला दमला काम ही कधीतरी रजोगुण देखील कधीतरी थांबतो संपतो, कर्माच्या अंगानी असणारा. आणि तमोगुणाच्या ठिकाणी जायचं असेल त्याच्या दरम्यानच्या काळात परत एकदा थोडासा सत्वगुण निर्माण होतो आणि तमामध्ये जातो. काही प्रकृतींच्या बाबत असं घडतं की तमोगुणातून जागा झाला, तमोगुणातून बाहेर पडला की सत्वगुण जवळपास न येता एकदम रजोगुणामध्ये जातो आणि रजोगुणातून सत्वगुणात येण्याची कोणतीही शक्यता निर्माण न होता तो तमोगुणात जातो. दिवसभर जे काही कर्म उपद्व्याप केलेले असतील त्याच्यातून तो व्यसन करायला बसतो संध्याकाळी रात्री. त्याच्या जीवनामध्ये सत्वगुण येतच नाही. तो रजोगुणातून बाहेर पडता पडता तमोगुणामध्ये जातो, काही व्यसन वगैरे करतो आणि झोपून जातो. या सगळ्या गुणांना मात्र तिन्ही गुणांना ज्ञानेश्वर महाराजांनी असार म्हटलेलं आहे. रामकृष्ण यांना चोर असं देखील म्हणत असत. ते म्हणत असत की सत्व रज आणि तम हे तिन्ही एक प्रकारे चोरच आहेत. ते म्हणत असत की एकदा असं झालं की एका रानामध्ये एकटा गाठून एका व्यापाऱ्याला तीन चोरांनी लुबाडला, त्याचं सगळं काढून घेतलं गेलं आणि जो तमोगुणी होता तो तमोगुणी म्हणाला की याला सोडला की हा परत कुठेतरी गावात वस्तीत जाईल, तक्रार करेल, कोणत्या ना कोणत्या रीतीने आपण कदाचित सापडले जाऊ, त्यामुळे आता याचं सगळं पळवलेलं आहे, याचं सगळं काढून घेतलेलं आहे धन, याला मारून टाका म्हणजे संपून टाकू गोष्ट, परत आपण सापडण्याची भानगड नको, याला मारून टाका. तर जो रजोगुणी दुसरा होता, अजून एक चोर होता, तो असं म्हणाला की एकदम मारायला नको याला, आपण याचं धन लुबाडलेलं आहे, आपण सापडण्याची कोणती शक्यता नाही, आपण याचे डोळे हात बांधून याला तसाच सोडून देऊ. आणि अजून एक चोर होता, तो म्हणाला की इतक्या निबिड अरण्यातून हा कसा कुठे जाईल, त्याच्याऐवजी आपण याला गावाजवळ नेऊन सोडून देऊ, आपण तर या गावात राहणारे नाही. रामकृष्ण म्हणत असत हा जो तिसरा होता तो सत्वगुणी, जो डोळेही बांधू हाथी बांधू आणि रानात कुठेतरी काही होईल त्याचं देव सोडून असं जो म्हणत होता तो रजोगुणी, आणि मारूनच टाकू म्हणत होता, काही ठेवायलाच नको शिल्लक, तो तमोगुणी. तरी देखील सत्वगुण देखील त्याला परत गावात पोचवू म्हणत नव्हता. सत्वगुण असं म्हणत होता की गावाच्या थोडस बाहेर त्याला आपण सोडून देऊ आणि आपण निघून जाऊ, त्यामुळे सत्वगुण देखील भगवंतापर्यंत घेऊन जाईल थेट असं होत नाही. सत्वगुण का घेऊन जात नाही तर सत्वगुणाचा देखील एक अभिमान असतो. आतापर्यंत आम्ही दूध, साय, लोणी, साखर याच्याशिवाय काही खाल्लेलं नाही, आमचं जीवन म्हणजे असं, अशा प्रकारे सत्वगुणाचा एक अभिमान असतो. स्नान, संध्या, वैश्वदेव, नैवेद्य, उत्तम कर्म, फलाहार असं आमचं जीवन आहे. सत्वगुण असा कधी कधी खूप अभिमान धरताना दिसतो. अशा वेळेला सत्वगुण देखील जरी तो चांगला असला तरीही भगवंतापर्यंत घेऊन जात नाही. रज आणि तमोगुणांना तर उघड उघड असार म्हटलेलंच आहे, पण सत्वगुणाला देखील असार म्हणण्याचं कारण रामकृष्णच म्हणायचे की एखादा दलदलीचा भाग ओलांडून जर जायचा असेल तर त्या दलदलीच्या भागामध्ये जेवढा काय एक 2-5 फूट आहे मध्ये एक दगड ठेवायचा आणि त्या दगडावर पाय ठेवून मग पलीकडे उडी टाकायची. हा जो दलदलीतून पार करण्यासाठी मदत करणारा दगड आहे तसा सत्वगुण आहे असं रामकृष्ण म्हणत असत की त्याच्यावर पाय ठेवायचा पण पाय सोडायला लागतो, पाय ठेवून उभा राहिला तर पलीकडे जाणार नाही, सत्वगुण देखील सोडायला लागतो. सत्वगुणाच्या अस्तित्वाच्या स्थितीमध्ये भगवत भक्ती निर्माण होते, पण अहंतायुक्त अशी भगवत भक्ती निर्माण होण्याची शक्यता असते. सत्वगुण कधी कधी आपल्या सात्विक जीवनाच्या ठिकाणी अतिसमाधानी असतो. आम्ही कोणाला फसवत नाही, खोटं बोलत नाही, खऱ्या मार्गाने पैसे मिळवतो, समाजाची सेवा करतो आणि याच्यात आम्हाला सुख मिळतं, याच्यापेक्षा आणि काही करावं असं आम्हाला वाटत नाही. खूप चांगली चांगली मंडळी देखील अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये असतात. आम्ही खोटं नाटक काही वागत बोलत करत नाही. आम्हाला बाकी परमार्थाची वगैरे आवश्यकता नाही. म्हणून सत्वगुणामध्ये देखील प्रत्येक वेळेला भगवत भक्ती उपजेल असं होणार नाही, असं होत नाही. सत्वगुणे भगवत भक्ती ही असं म्हटलेलं आहे. तरी देखील कितीतरी लोकांचं सत्वगुणी आणि उत्तम आचरण असताना देखील ते विशेष करून परमार्थ करताना दिसत नाहीत. म्हणून जर परमार्थ करायचा असेल तर सत्वगुणी वृत्तीला देखील अजून वळण देण्याची आवश्यकता असते. जे समाधान उत्तम वर्तनानी उत्तम आचार विचारांनी असतं त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन अजून समाधान आहे हे सत्वगुणी मंडळींना समजण्याची गरज असते. आणि प्रत्येक वेळेला त्यांना ते समजतच असं नाही. त्रिगुण असार, म्हणून हे त्रिगुण त्या तऱ्हेने असारच आहेत. म्हणून सत्वगुणातून देखील शुद्ध सत्वगुण निर्माण जेव्हा होतो तेव्हा एक खाणं पिणं, मर्यादित खाणं पिणं आणि चांगलं खाणं पिणं जे देहाला विघातक नाही असं उत्तम सात्विक असं खाणं पिणं याचं सुख मिळत असताना याचं अतिशय सुख आहे. उत्तम आरोग्याचं फारच सुंदर सुख आहे मनुष्याला. चांगल्या खाण्यापिण अतिशय चांगलं सुख आहे. एका साध्या आणि उत्तम अशा राहणीचं अतिशय सुख आहे. एका नियमित अशा जीवनाचं देखील अतिशय सुख आहे. हे सुख घेत असताना देखील अजून कोणत्या तरी सुखाची कमतरता जेव्हा भासते तेव्हा सत्व शुद्ध सत्व निर्माण होतो. हे सुख देखील काही प्रमाणामध्ये कमी आहे हे कोणत्या ना कोणत्या कारणाने जर सात्विक मनुष्याच्या लक्षात आलं, जसं खाण्यापिण्याचं आणि उत्तम वर्तनाचं जे सुख आहे ते सुख आजारपणात टिकत नाही, तसंच सात्विक मनुष्य जेव्हा बाहेर जातो आणि रज तम व्यक्तींशी त्यांचा संबंध येतो तेव्हा त्याच्या आघाताने तो गोंधळून जातो. चांगल्या वर्तनाचं सुख स्वतःपुरतं जे असतं ते दुसऱ्याकडून आघात झाल्यानंतर कोलमडून पडतं. अशा कोणत्या ना कोणत्या निमित्तानी अथवा मृत्यू पाहून अथवा मोठा आघात जीवनावर झाला, आजारपणासारखा, आर्थिक हानीसारखा कोणताही मोठा जर आघात झाला तर सत्वगुणी व्यक्ती अजून उत्तम सुख मिळवण्याच्या मागे लागते. आपण आतापर्यंत मिळवलेलं जे सुख होतं ते सुख पुरलं नाही असं त्याला वाटत राहतं. याच्यापेक्षा अधिक सुख असू शकेल का असा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. तेव्हा संत वचन त्याच्या कानावर पडतात, तो संतांकडे जातो आणि त्यावेळेला त्याच्या ठिकाणी शुद्ध भाव, शुद्ध सत्वगुण निर्माण होतो की हा शुद्ध सत्वगुण एक भगवंतच प्राप्तव्य आहे अशा प्रकारे त्याच्या बुद्धीचा निश्चय करतो. अशा शुद्ध सत्वातून सामान्य सत्वभाव देखील मागं पडायला सुरुवात होते. मागं पडायला याचा अर्थ त्याचा अभिमान गळून पडायला सुरुवात होते. रजोगुणातून बाहेर पडणं आणि तमोगुणातून बाहेर पडणं आणि सत्वगुण स्वीकारणं आणि सत्वगुणाचा देखील अभिमान नाहीसा होणं या गोष्टी गरजेच्या राहतात. विनोबा एक उत्तम उदाहरण असं देतात की एक भोरा आहे, तो भोरा जमिनीला टोचून ठेवला अथवा न फिरवला, याच्याऐवजी भोरा तर फिरावा आणि तो स्थिरतर असावा अशी जी स्थिती आहे. कोणी जर भोरा, आमच्या लहानपणी आम्ही खूप भोरे खेळलो, जर चांगली आरी असेल तर भोरा एका जागी जसा उभा सहज असावा तसा फिरत राहतो. म्हणून खूप असा गरगर गरगर सगळीकडे फिरणारा तर नसावा आणि तो आरीवर उभा असावा पण जमिनीत खोवून ठेवलेला नसावा. एकाच जागी स्थिर फिरणारा भोरा हे सत्वगुणाचं लक्षण असं विनोबा म्हणतात. याच्या ठिकाणी अभिमान नसला पाहिजे. सत्वगुणाच्या ठिकाणी सत्व प्रवृत्ती असणाऱ्या माणसाला खरेपणाचा जो अभिमान असतो त्याच्याऐवजी तो नंतर विवेकाच्या प्रक्रियेमध्ये येतो. सारा सार विचार हरिपाठ, तो सारा सार विचार जसा करायला लागतो तसं त्याला समजायला सुरुवात होते की आम्ही खरं बोलतो किंवा खोटं बोलत नाही. याचा जो अभिमान सुरुवातीला असतो त्याच्याऐवजी खरं बोलतो यात विशेष काय करतो, खरंच बोलायचं असतं, अशा प्रकारचा सहज भाव निर्माण होतो. म्हणून सत्वगुण टाकणं म्हणजे सत्वगुणाचा सहज भाव निर्माण होणं. आम्ही खोटं कधी बोलत नाही याचा अभिमान बाळगण्याच्याऐवजी खोटं बोलायचंच नसतं, खोटं बोलत नाही याच्यात विशेष काहीच नाही असं त्याला वाटायला लागतं. आम्ही दूध, साखर, साय, तूप एवढंच खातो असा अभिमान धरायच्याऐवजी हे असंच जीवन असतं, असंच असायला पाहिजे. त्याचा अभिमान फक्त टाकायचा असतो. रजोगुणी प्रवृत्ती टाकायची असते, तमोगुणी प्रवृत्ती टाकायची असते, सत्वगुणाची कास धरायची असते. पण सत्वगुण टाकायचा, याचा अर्थ सत्वगुणाचा केवळ अभिमान टाकायचा. असा सत्वगुणाचा अभिमान टाकल्यामुळं आम्ही ऑफिसमधून चोरी वगैरे करत नाही. करत नाही म्हणजे करायचीच नसते. कधी कधी वरिष्ठांसमोर एखादा मनुष्य म्हणतो की आम्ही चांगलं वागतो आणि तुम्ही आमच्याशी असे बोलता आणि मग ते इतर लोक तुम्हाला परवडतात. तू चांगलंच वागायचं आहेस, इतर लोकांची आणि तुझी नेमक्या वेळेला तुलना करून मी कोणीतरी विशेष आहे असं तू खरंच दाखवायचं नाहीयेस. हेच का फळ आमच्या चांगल्या वागण्याला? चांगल्या वागण्याचं कोणतंही फळ घ्यायचं नाहीये. तुला जे आंतरिक सुख समाधान मिळतं ते तू रोज घेतो आहेस, आता लोकांना तू सांगू नको की ती इतर मंडळी बघा कशी आहेत आणि मी कसा आहे. इथं सत्वगुण अहंकारासह प्रगट होतो. म्हणून तेवढी गोष्ट टाकायची आहे, सत्वगुणाचा अभिमान टाकून द्यायचा आहे. असं जेव्हा होतं आणि हा सत्वगुण जेव्हा भगवत प्राप्तीकर्ता म्हणून प्रेरणा देणारा राहतो तेव्हा तो शुद्ध सत्वगुण होतो. या शुद्ध सत्वगुणातून सत्वगुणाचा अभिमान मागं पडतो आणि हा अभिमान मागं पडल्यानंतर एकूणच आपल्या ठिकाणी असणारा रजोगुण देखील त्याला समजायला सुरुवात होते. तो असा कधीही दावा करत नाही की माझ्या ठिकाणी रजोगुण नाही, तमोगुण नाही, काही एक विशिष्ट प्रमाणात असायचेच असं तो सहज भावाने स्वीकारतो. तसंच त्यांच्या अस्तित्वाबद्दल तो खंतावत देखील नाही. अशा वेळेला एक प्रकारची गुणांची शुद्धता त्याच्या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात होते. ही शुद्धता निर्माण होण्याच्या आधी त्याच्या ठिकाणी रज आणि तमगुणाची गुण सौम्यता निर्माण होते. हे गुण सौम्य म्हणून त्याच्या ठिकाणी राहतात. आवश्यक तेवढा रजगुण, आवश्यक जीवनावश्यक रजगुण, जीवनावश्यक तमोगुण म्हणजे रज आणि तमोगुणांचं गुण सौम्य असं अस्तित्व आणि सत्वगुणाचा अभिमान नसणं म्हणजे ही सत्वगुणाची गुण सौम्यता. या गुण सौम्यतेतून मग गुण शुद्धता निर्माण होते, गुणशुद्धी होते. अधिकाधिक तत्वगुण आणि अधिकाधिक भगवत भक्ती आणि त्याचा अभिमान नसणं, तसंच झोप वगैरे गोष्टी असतील तर या स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत. झोप कमी करायला, झोप कमी होण्याच्या मार्गाला लागणं त्याची त्याला आवश्यकता वाटत नाही, नैसर्गिक गोष्ट आहे, असायची ती आहे. आहार कमी करणं, अति कमी करणं याची त्याला आवश्यकता वाटत नाही. आहार शुद्धे सत्वशुद्धी असं जरी म्हटलेलं आहे तरी देखील शुद्ध आहार आणि कमी आहार याचा अतिरेक त्याच्या जीवनातून निघून जातो. गुणशुद्धता त्याच्या ठिकाणी वास करायला सुरुवात करते आणि ही गुणशुद्धता त्याच्या ठिकाणी निर्माण झाली की तो या गुणांचं अस्तित्व असतानाच तीन गुणांना ओलांडून जातो. भगवद्गीता त्रैगुण्य विषया हा वेद हा निस्त्रैगुण्यो भवार्जुन असं जे म्हणते, या त्रिगुणांच्या स्थिती विरहित असणारी गुणातीतता म्हणजे जीवनातला एक काळ, दिवसातला, जीवनातला म्हणायच्या ऐवजी एका दिवसातला एक काळ त्याच्या ठिकाणी असा निश्चित असतो की त्या काळामध्ये त्याच्या ठिकाणी कोणताच गुण उपस्थित नसतो. हा काळ साधनेचा असतो, तो नाम घेत असताना रजतम जातात, शुद्ध सत्व परमात्म्याशी, परमात्मभावाशी एकरूपता घडवतं आणि त्याचा अभिमान जातो आणि सत्वगुण घालवणं म्हणजे अभिमान घालवणं. अशा प्रकारे तो गुणातीत होतो. एका ठराविक वेळेला, साधनेच्या वेळेला तो ध्यान करत असताना देखील विचार नाहीसे होतात, निर्विचार शून्यता त्याला प्राप्त होते. या विचारांच्या ठिकाणी अथवा मनाच्या ठिकाणीच त्रिगुण असल्यामुळं मन नाहीसं झालं की त्रिगुण नाहीसे होतात आणि त्रिगुण नाहीसे झाले की मग तो गुणातीततेची अशी स्थिती अनुभवतो, म्हणजे गुणच नाहीत अशी स्थिती तो अनुभवतो. रजतमही नाहीत आणि सत्वगुणाचं देखील भान नाही आणि या गुणातीततेच्या अशा विलक्षण स्थितीमध्ये त्याच्या पुढं एक पाऊल टाकून मी अव्यक्त, अचिंत्य, निराकार, निर्गुण परमात्मा आहे या भावाला तो प्राप्त होतो आणि मी निर्गुणाला प्राप्त झालो याच्यातल्या मीपणाचाही विसर पडून केवळ निर्गुणाचा भाव शिल्लक राहतो. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, अशा प्रकारे तो त्रिगुणांपासून सारभूत अशा निर्गुणापर्यंत एक चक्कर दिवसातून मारून येतोच. एक चक्कर मारून यायची की निर्गुणाशी तदाकारता, जी सारभूत गोष्ट आहे त्याच्याशी तदाकारता, अशी एक फेरी तो मारून येतो. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ, हा जो सार आणि असार विचार आहे, हा विचार जो मी तर्कानी तुमच्या समोर मांडला, चिंतनानी तुमच्या समोर मांडला, हा तर्क आणि हे चिंतन इतकं प्रगल्भ होतं की एका नामाच्या स्मरणामध्ये हे सगळं ठासून भरलं जर गेलं तर नामाच्या उच्चारानी त्रिगुणापासून निर्गुणामध्ये जाऊन पोहोचणं, अशी स्थिती विचाराखेरीज तर्काशिवाय त्याच्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून सारासार विचार आहे त्याच्या सहितच जर नाम घेतलं तर अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते. म्हणून त्याच्या पुढं ज्ञानेश्वर महाराजांनी सगुण जोड्या दिल्या, सगुण निर्गुण निर्गुणाची खरी जोडी सगुण आहे की जी निर्गुणापेक्षा वेगळी नाही. परवा स्वामीजी इथं आले ते सुविज्ञानंद, तेव्हा प्रथम भेट जेव्हा झाली कोणाची, महेंद्रनाथांची आणि रामकृष्णांची, तेव्हा रामकृष्ण म्हणाले की बरं मग तुमचा साकारावर विश्वास आहे का निराकारावर विश्वास आहे, तुम्ही निर्गुण मानता की सगुण मानता. तेव्हा ते म्हणाले की मी निर्गुण मानतो. निर्गुण मानता हे जरी खरं असलं तरी जो निर्गुण झालेला आहे तो सगुण झालेला आहे हे लक्षात ठेवा असं रामकृष्ण म्हणाले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच जोड्या दिल्यात, सगुण निर्गुण, निर्गुण आणि सगुण एक. गुणाचे अगुण आणि जे त्रिगुण असतात त्या त्रिगुणाचा अगुण म्हणजे गुणातीतता ही त्रिगुणांपासून शक्य आहे. त्रिगुणांपासून गुणातीतता शक्य आहे, गुणातीततेपासून निर्गुणाचा बोध शक्य आहे आणि निर्गुणाचा बोध झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सगुणाचा देखील बोध होतो. तोपर्यंत सगुणाचा बोध खरंच होत नाही. ही रामचंद्रांची तसबीर आहे, ही तसबीर पाहून रामचंद्र आहेत असं मी ठरवतो, म्हणजे मी आकारही पाहतो आणि रामचंद्र आहेत असंही ठरवतो. सूक्ष्मतेने याच्यात अशी गोष्ट आहे की मला एक चित्र देखील दिसतं. पण जेव्हा निर्गुणाचा बोध होतो तेव्हा असं दर्शन कधी होत नाही. जे दिसतं ते परमात्मा म्हणूनच दिसतं. झाड दिसतं आणि मग झाड हे परमात्मा आहे असं दिसणं नव्हे. नदी दिसते आणि नदी परमात्मा आहे असं दिसणं नव्हे. डोंगर दिसतो आणि मग मनाची बुजावणी करणं नव्हे की हा परमात्मा आहे. सूर्यही दिसतो आणि मग समजणं नव्हे की तो परमात्मा आहे. परमात्माच पाहणं हे निर्गुणाचा बोध झाल्याखेरीज शक्य नाही. मग जे विश्व दिसतं ते सगुणत्वाने परमात्मा म्हणूनच दिसतं. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय. पुढच्या वेळेला नीट पाहू. एखाद्या वेळेला सूत्रबद्ध पद्धतीने सांगितल्यावर तुम्हाला खरं म्हणजे तुम्हाला सगळं समजतं असाच मला हल्ली खूप संशय येतो निरूपण करत असताना. पण कोणाकोणाला खूप सूत्रबद्ध अशी भाषा गोंधळ निर्माण करते म्हणून मी त्याच्यावर निरूपण करतो. नाहीतर अशी सूत्र सांगितल्याबरोबरच आपण पुढे जायलाही हरकत नाही एवढे खरंच मी मनापासून बोलतोय की तुमचे कान तयार झालेले आहेत. पण निरूपण केल्यानंतर जरा अधिक आनंद होतो असं असल्यामुळं किंवा आपल्याला जे समजलेलं असतं ते अधिक स्पष्ट अधिक चांगलं असं समजतं म्हणून मी निरूपण करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सूत्रबद्ध सांगितलं ना, सगुण निर्गुण गुणाचे अगुण जर सगळं समजत गेलं असं म्हणताना तर निरूपणाची आवश्यकता संपली. पण आपण हे नीट समजून घेऊ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विण मन व्यर्थ जाय. सारासार विचार हरी नाम घेत असताना करत जर नाम घेतलं तर पूर्णतेपर्यंत जीवन जाऊ शकतं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ई
ऐशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। ज्ञानोपा माउली बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सबसंतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।